नो जीवसे इमा गृद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा नश्यमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडानो रुद्रोतनो मयस्कृधि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छञ्चयोश्च मनुरायजे पिता तदश्याम तव रुद्रप्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तमुतमान उक्षितम् मानो वधिः पितरम् मोत मातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीर्षः मानस्तोकेतन ये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीर्षः वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराते गोघ्न उत पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मे ते अस्तु रक्षा च नो अधि च देव बृह्यदा च न शर्म यच्छद्विबर्हाः स्तुहि श्रुतङ्गर्त सदयुवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडाजरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निवपन्तु सेनाः परीणो रुद्रस्य हेतिर्बृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरा मघवद्भ्यस्तनुष्वमीढ्वस्तोकायतनयाय मृडया मीढुष्टमशिवतम शिवो नः सुमना भवा परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचरपिनाकम् बिभ्रदागहि विकीरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगहेतयोन्नमस्मन्निवपन्तु ताः सहस्राणि सहस्रधा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृधि सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन्महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवा शितिकण्ठा शर्वा अधः क्षमाचराः नीलग्रीवा शितिकण्ठा दिवग रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथाम्बधिरक्षय ऐलभृदायव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति श्रुकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यायेऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् द्विष्मो यश्च नो द्वेष्टितम् वोजम् भेदधामि परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी आपल्यासमोर सद्भक्त कुठे काका आता सादर करतील.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरनाथाय नमः. दिनांक 11 मार्च 1987 शुक्रवार. वेळ संध्याकाळी 7:30. स्थळ माया अपार्टमेंट ध्यान मंदिर. कार्यक्रम श्री ज्ञानेश्वरी प्रवचन. श्री ज्ञानेश्वरीचे रसाळ प्रवचन स्वामींच्या मुखातून ऐकण्यासाठी नित्याप्रमाणे आजही साधक श्रोत्यांची गर्दी झालेली आहे. दाटी वाट्याने सर्वजण बसलेले आहेत. बहुतेकांचे स्वामींच्या आगमनाकडे लक्ष लागलेले आहे आणि स्वामीजीही नेहमीप्रमाणे दरवाजाजवळील बटन ऑन करून एक लाईट लावून प्रवेश करत आहेत. हरी हरी ज्ञानोबा माऊली असे म्हणत त्यांचे ते येणे सुद्धा अत्यंत विलोभनीय असे आहे. याचे वर्णन करायचे झाल्यास तुकोबांचे शब्दात असे करता येईल, पवित्रता देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिती रज चरणांची माती धावत चालती मागे मागे। स्वामीजींच्या पाठीमागून जणू काही सर्व देवादिदेव त्यांच्या चरणींचे धुलीगण मस्तकी लावण्यासाठी धावतायत। काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक दयाकंठी तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा। अशा स्वामीजींच्या रूपामध्ये मूर्तिमंत परब्रह्मच आसनस्थ होत आहे। तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे असे आपले प्राणप्रिय स्वामीजी आता प्रार्थनेनंतर अखंड मंडलाकार म्हणत प्रवचनाला सुरुवात करतायत। तदच्चोर्ध्वं प्रसृष्टास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यनुसंतराणि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके। ज्ञानेश्वरी अध्याय 15 श्लोक 2 आपला चालू आहे। यावरील ज्ञानेश्वरीतील ओव्या आपण पाहत आहोत। मग तमाचे ते दारुण स्थिरावलेया वाहुधान सत्वाची सुते सत्राण वाहुटळी तै याची मनुष्याकारा मुळी सुवासना निगती आरा घेऊनी फुटती कोंबारा सकृतांकरी उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलते चीतिखे दिर्या निगती निमिखे बाबुळे जुनी। इथपर्यंत आपले पाहून झाले। आता पुढे मतीचे सोट वावे घालिती स्फूर्तीचे नि थावे बुद्धी प्रकाश घे धावे विवेकावरी तेथ मेघारसे सगर्भ आस्था पत्री सगोंद सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे सदाचाराची सहसा टका उठती बहुवसा घुम घुमिती घोषा वेद पद्माच्या। हे वर्णन समजून घेणेही आपल्याला कठीण जाते, परंतु ज्ञानोबांनी 14-15 वर्षी हे कसे लिहिले असेल तर तेच म्हणतात त्याप्रमाणे तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार। जग चंद्रावर गेलंय हे खरं, आता 700 वर्षापूर्वीचे ज्ञान काय कामाचे असे मात्र नाही। माऊली म्हणतात स्फूर्तीच्या योगाने मतीच्या म्हणजे बुद्धीच्या शाखा फुटतात। बुद्धी प्रकाश जे धावे विवेकावरी बुद्धिमान पुरुषाची बुद्धी सात्विकच असेल असे नाही, नाहीतर लहान मुलंही काय थोडी बुद्धिमान असतात। आपला मुलगा बुद्धिमान आहे हे सांगताना त्याची आई म्हणते अहो हा पुढे मंत्री होणार बरे का। बुद्धीने स्वार्थ साधला जातो तेव्हा तो प्रपंच होतो, तर जेव्हा परार्थ साधला जातो तेव्हा परमार्थ होतो। बुद्धी सात्विक असेल तर त्याच्या बुद्धीचा प्रकाश सरळ विवेकावर पडतो। तेत मेधार असे सगर्भ आस्था पत्री सगोंद हे शब्द पहा कसे आहेत ते। सगोंद येथे गोंद याचा काही संबंध नाही बरं का। नागपूर ते कोकण या भागातील सारे शब्द येथे योजले। मेधा म्हणजे बुद्धी धारणा सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे। आतूनच मेघार रसयुक्त जी भावना तिला सद्वृत्तीच्या फांद्या फुटतात। रसयुक्त धारणा शक्तीने आस्थेची पाने फुटतात। आस्थात नसेल तर सद्वृत्ती सरळ असते असा भावार्थ। सगोंद म्हणजे शोभादायक आकर्षक ही आस्था निर्माण झाली तर ती मोठी शोभादायक असते जीवनाला। टका निगती बहुवसा टका म्हणजे शाखा वेद पद्मांनी त्या शाखा घुमघुमून राहतात। वेदघोष ज्या घरात वेदाचा एकही शब्द येत नसेल असे घर वर्ज करावे। निदान ओम शांती 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 तरी म्हणा ती शांती आपल्यामध्ये नसली तरी म्हणता म्हणता येईल। सतमध्ये ज्याचा आचार तो सदाचार सत जो परमात्मा त्याचा म्हणजे स्वरूपाचा आनंद मिळविण्यासाठी जेवढी पावले टाकली जातात तो सदाचार। प्रत्येक पाऊल टाकताना आपण सतकडे जातो की नाही हे पाहणारी प्रत्येक व्यक्ती धन्य आहे। 86 आढावा घेऊन 87 योग्य तऱ्हेने घालवणे हा सदाचार। षडविकार कमी होऊ लागले की समजावे सदाचाराची वाटचाल प्रगती पथावर आहे। असा सदाचारी मनुष्य काय गुणगुणेल दर्दे दिल अजिबात नाही। अशा सदाचाराच्या अनंत शाखा उपशाखा ह्या फोफावतात। मी टेनिस खेळायचो तेव्हा टेनिसचा एक तास हरिनाम गुणगुणत घालवित असे। तेव्हा एका सहखेळाडू डॉक्टरने मला काही ऋचा म्हणून दाखविण्याचा आग्रह केला। तेव्हा एक ऋचा म्हणून दाखविली, त्यावर ते उद्गारले, तनशुद्धीसाठी टेनिसचा व्यायाम तर मनशुद्धीसाठी हरिनाम रूपी ऋचा पठण हे तुमच्याकडूनच शिकावे। स्नान करताना मोठ्याने स्तोत्र म्हणायला स्वरूपानंदांनी सांगितले, कारण अंतरशुद्धीसाठी हाच साबण नेहमी वापरावा असे ते म्हणाले। नाहीतर तीर्था जाऊन या तुवा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी। परंतु हे म्हणताना शेजाऱ्यांना आपल्या नामाचा व्याप होऊ नये इतके मोठ्याने नसावे, तर सहज आपल्याच घरातल्यांच्या कानी पडावे इतपत म्हणत जावे। सदा नाम घोष करू हरिकथा, जे संतांनी घोष केले तेच घुमघुमती घोष, पहा ना शब्द कसा आहे। नाहीतर आमच्या घरातील बाबा जेव्हा एखादे गाणं गुणगुणतात त्याला बडबडणे म्हणतात, घोष नाही तर डोके उठवणे म्हणतात। वेदवाक्याचा नाम घोष गजर हा वेद घोषच आहे, आणि ज्ञानेश्वरी दासबोध गाथा भागवत हे चार वेदच आहेत, म्हणून त्यांचे वाचन श्रवण हा वेद घोषत आहे। उपरी दशोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे, ही दशोपनिषदे जिथे थांबतात तेथे ज्ञानोबा या लागी मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी असे प्रतिज्ञेवर सांगतात। आणि खरोखर ठावो न पवता जयाचा, मनेशी मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कारू। हा काय चमत्कार आहे पहा, ज्या ब्रह्माचा ठाव न लागल्यामुळे वेदाने आपले तोंड मागे फिरवले ते ब्रह्म ज्ञानोबांच्या वाणीत सहज आले। हे वाङ्मय आपल्याला पवित्र करणारे वाङ्मय आहे। घुमघुमती हा शब्द अनेक ठिकाणी आला। अमृत मंथनाच्या वेळी जसा आवाज घुमघुमला किंवा गंगा अवतरण होताना जो नाद घुमघुमला तसा भगवंताचा घनगंभीर आवाज होता। सदाचाराची हा सहसा टका उठती बहु असा, घुमघुमिती घोषा वेद पद्माच्या, सदाचार रूपी शाखा सहज निघून त्या योगे चौकडे वेद घोष घुमघुमत असतो। हे दृष्टांत आणि अशा उपमा आपल्याला सुचणेच शक्य नाही। ज्ञानोबा ते ज्ञानोबात शिष्टागम विधाने विविध याग विताने ये पानावरी पाने पाले देतील, काय गोड उभी आहे, पण आता ती पुढच्या वेळी आपण पाहूया असे म्हणून विठ्ठल विठ्ठल या नामघोषात आणि संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी प्रवचन संपवले। हरिओम तस्त।
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री सिद्धारूढ स्वामींवर केलेलं वंदन आहे भक्तांनी। आरूढ सत्पदारूढ तमोमय मूढ जगी जन भरला जगी जन भरला, त्या मुक्त कराया सांबजी जणू अवतरला। जरी रोड आकृती गोड पाहता कोड पुरती नेत्रांचे पुरती नेत्रांचे, सद्भाषण वाटे सार ब्रह्मसूत्रांचे। मनी शांती मुखावरी कांती घालवी भ्रांती, प्रणत लोकांची प्रणत लोकांची। या अल्पमुखे मी स्तुती करू केवी त्यांची, कुणी म्हणती जातीने वाणी त्या जला, कुणी म्हणती कोष्टी कुलवंशी जन्मला। परी अधिक द्विजाहुनी वाटे तो मला, समदृष्टी सदा संतुष्टी असो तो कोष्टी। विप्रकी वाणी विप्रकी वाणी, तो वंद्यची मजला चिद्रत्नांची खाणी। आरूढ सत्पदारूढ तमोमय मूढ जगी जन भरला जगी जन भरला या मुक्त कराया सांबची जणू अवतरला बहु दिवस असा सहवास कराया नवस चित्त करी माझे चित्त करी माझे तो योग आणिला सहजची सद्गुरु राजे संगती ज्याची सद्गती देवुनी मती शुद्ध करी खासी शुद्ध करी खासी तो राहुनी येथे हुबळीची करी काशी असतील शेकडो ज्ञानी महिवरी मुक्तची झाले स्वज्ञाने ते जरी उपकारी क्वचितची असतील या परी शिशुपरी खेळ कुणी करी वदत वैखरी पिशापरी कोणी पिशापरी कोणी कुणी बसती मुक्या परी संभुनी अपुली वाणी आरूढ सत्पदारूढ तमोमय मूढ जगी जन भरला जगी जन भरला या मुक्त कराया सांबची जणू अवतरला ही पाय दुभती गाय वंदिता पाय ज्ञान पय देई ज्ञान पय देई गुण अंग जाती कुळ काळ वेळ नच पाही जन भरती ऐकुनी कीर्ती पहाया मूर्ती रथावरी जाची रथावरी जाची दरवर्षी भरे ती जत्रा कशी मौजेची प्रार्थना जनानो तुम्ही ऐका हा कल्प वृक्ष लाभला तुम्हाला पुका ही संधी वाया जाऊ देऊ नका जा शरण धरा तच्चरण भावया तरण भवांबुधि माजी भवांबुधि माजी ही कृष्ण सुताची विनंती ऐकुनी घ्याजी आरूढ सत्पदारूढ तमोमय मूढ जगी जन भरला जगी जन भरला या मुक्त कराया सांबची जणू अवतरला
खूप छान म्हटलं हरी जेव्हा कोणी सद्गुरू प्राप्त होतात तेव्हा आपण किती भाग्यवान यांना आपण पाहिलं हे आपल्यामध्ये आहेत अशा प्रकारचा भाव सत्शिष्याच्या कडून खरंच व्यक्त होत असतो. सिद्धारूढ स्वामीजींसारखे सद्गुरु त्यांच्याबद्दल तर काय काय सांगणार. या ब्रह्म चैतन्यासारिखा नाही पाहिला असं जसं ब्रह्मानंदांनी गोंदवलेकर महाराजांबद्दल म्हटलं त्याची आठवण झाली. सद्गुरूंवर प्रेम कसे करावे सद्गुरूंच्या सगुण रूपाबरोबरच त्यांचे निर्गुण स्वरूपही असते असे म्हणतात. आम्हाला अजून त्याची पुरेशी ओळख झालेली नाही, तरीही त्या निर्गुण रूपावरही प्रेम करता येईल का? कसे? प्रेमभावाचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी प्रार्थना, असा प्रश्न आहे. प्रेमभावाचा अभ्यास करायचा आहे, हा अभ्यास खरच ओढून ताणून करता येत नाही. त्याच्यासाठी प्रेम निर्माण कसं होतं हे समजून घेतलं पाहिजे. आपल्या पालन पोषण करणाऱ्या माता पित्यांवर प्रेम निर्माण होतं, सहजच असतं. माता पित्यांचं आपल्या अपत्यावर प्रेम असतं, सहजच असतं. जो ये मातेचिया उदरा किंबहुना धनुर्धरा, जो ये मातेचिया उदरा तो तियेचा सोयरा पे केतुलापा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आईच्या उदराला जो जन्माला येतो त्याला आईचा सोयरा कसा म्हणायचा? तिच्यातूनच तो आलेला आहे. तेवीची मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नको निया घेतला पट्टा. आईचं आपल्या मुलावर असणारं प्रेम हे सहज आहे. या प्रेमामध्ये द्वैत भावना नसते. तो आपल्या पोटचा गोळा आहे अशी भावना असते, अद्वैत भावनाच असते. द्वैत भावनेने विचार करताना प्रेमाबद्दल खरंच विचार करता येत नाही आणि प्रेम अत्यंत कृत्रिम वाटत. आपल्या मुलाबद्दल आपल्याला कसं प्रेम असतं? तिथं अभ्यास करायला लागतो का? म्हणून अद्वैत भावना जर निर्माण झाली, अभेद वृत्ती जर निर्माण झाली, तरच प्रेम निर्माण होईल आणि प्रेमभावाचा अभ्यास तेव्हाच करता येईल. ही जी अभेद भावना आहे, ही अभेद भावना मुलाच्या ठिकाणी देहाच्या अंगानी मातेची असते अथवा पित्याची असते. देहाच्या अंगानी, देह बुद्धीने. तरी देखील केवढं प्रेम असतं बघा. म्हणून प्रेमभावाचा अभ्यास करताना सोहम भावाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आपण परमात्मा आहोत हे चिंतनानी ठसणं गरजेचं आहे, बुद्धीनी समजून घेणं गरजेचं आहे, मनानी त्याचं सतत मनन करणं आवश्यक आहे, ध्यानानी मन देखील बाजूला सारून, देह देखील बाजूला सारून त्याच्याशी एकरूपता अनुभवणं हे गरजेचं आहे. प्रथम आणि मग नंतर इतपत्तर परमार्थ आपण करतो आहोत, करण्याचा प्रयत्न करतो आहोत. फक्त आपल्याला आपण परमात्मा आहोत हे समजल्यानंतर किंवा अशा प्रकारे चिंतन केल्यानंतर देखील दुसरी व्यक्ती आणि आपल्यामध्ये जी दरी राहते, द्वैत राहतं, ते बाजूला सारता येत नाही, ही आपली अडचण आहे. म्हणून आपल्याला प्रेम कृत्रिम वाटत. म्हणून उपासने इतपत साधना सर्वजण करतात, उपासनेच्या वेळेच्या नंतरची साधना कमी पडते. उपासनेच्या नंतर असं होतं की उपासनेमध्ये मिळालेली शांती, समाधान, अद्वैत भावना हळूहळू जशी मिनिटं जातील, 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, एक तास जगामध्ये आपण वावरायला सुरुवात करू, तसं तसं आपण प्रकृतीवर येतो. आपल्या ठिकाणी स्वार्थ बुद्धीचा प्रवेश होतो, आपल्या ठिकाणी मत्सर बुद्धीचा प्रवेश होतो, आपल्या ठिकाणी लोभ बुद्धीचा प्रवेश होतो, आपल्या ठिकाणी माझ आणि तुझ अशा द्वैत भावनेचा प्रवेश होतो. आणि असा प्रवेश झाल्यामुळं ध्यानात मिळवलेलं जे सुख असतं ते सुख जातं, ही हा एक परिणाम होतो. आणि दुसरा परिणाम असा होतो की ध्यान झाल्यानंतर सद्गुरु वचनाप्रमाणे पश्यामि ते रूपम जनांतरस्थम, ध्यानात अनुभवलेलं आपलं स्वरूप सर्वांच्या ठिकाणी विवेकाने पाहणं हे विकारामुळे जमणं कठीण होऊन जातं. या विकारामध्ये काम आहे नाम रूप वर्ण आकार आवडणं, रूपाकडं आकर्षित होणं, शब्दाकडं आकर्षित होणं, आवाजाकडं आकर्षित होणं. अशा प्रकारे काही प्रेमभावच असतो पण तो देहाच्या अंगाने पडायला सुरुवात होते. जो आत्म्याच्या अंगाने दर्शविलेला आहे त्याच्याऐवजी कोणाकोणाच्या देहावर आपण प्रेम करतो, कोणाकोणाच्या देहाचा आपण द्वेष करतो, अशा प्रकारच्या भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणून प्रेम भावनेचा अभ्यास करायचा तर ध्यानाची जी वृत्ती आहे ती वृत्ती टिकून ठेवणं आणि त्या वृत्तीनेच आपण राहून जगताकडे पाहण्याचा अभ्यास करणं हे याच्यात अपेक्षित आहे. द्वैतामध्ये दुःख आहे, अद्वैतामध्ये सुख आहे. जेव्हा परमात्म्याशी एकरूपता होते तेव्हा जे सुख आहे ते सुख अप्रतिम असं सुख आहे. द्वैतामध्ये भय आहे, अद्वैतामध्ये अभय आहे. द्वैतामध्ये काम आहे, अद्वैतामध्ये निष्कामता आहे. द्वैतामध्ये रुक्षता आहे, अद्वैतामध्ये रसमयता आहे. आपुलकी आणि तुटकपणा याच्यातला अर्थ आपल्याला समजतो. खरी आपुलकी ही अद्वैतामध्ये आहे आणि व्यावहारिक आपुलकी आणि व्यावहारिक तुटकता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगायला नको. हे दोन्ही द्वैतातच मोडतं. असं असल्यामुळं प्रेमभावाचा अभ्यास करताना आपल्याला अद्वैत भावनेचा विचार करणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या आत लागलेला दिवा पाहण्याची सवय करणं, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस राती तया वीण नेत्र पाती हालवू नको रे. या ज्ञान ज्योतीनी आपण सर्व विश्व पाहण्याचा अभ्यास करणं म्हणजे प्रेमभावाचा अभ्यास करणं आहे. असा जर अभ्यास आपण करू तर आपल्या जीवनामध्ये प्रेमभावाच्या बरोबरीने शांतीभाव येईल. कारण वैरामध्ये अशांती आहे. वैर नसेल तरी तटस्थतेमध्ये देखील संपूर्ण शांती नाही. म्हणून आपल्या ठिकाणी प्रेमभावाबरोबर शांती निर्माण होईल, प्रेमभावाबरोबर सुख निर्माण होईल आणि हे सुख आपल्या ठिकाणी असेल आणि आपल्या बोलण्याने दुसऱ्याला मिळेल. तुमच्यावर जर कोणी कधी प्रेम केलं असेल अथवा तुम्ही जर कोणावर कधी प्रेम केलं असेल तर प्रेमाने कसं बोललं जातं ते तुम्हाला माहीत आहे आणि प्रेमाने कसं ऐकलं जातं हे तुम्हाला माहीत आहे. तुमच्या वाणीवर परिणाम होईल, तुमच्या श्रवणावर परिणाम होईल, तुमची सलगी फार वेगळी असेल, वेगळ्या पातळीवरची असेल, तुमचं बोलणं चालणं फार वेगळ्या पातळीवरचं असेल. प्रेमभावाचा अभ्यास करायचा म्हणजे अशा पद्धतीने अभ्यास करायचा, त्याच्यासाठी आधी आत्म्यावर प्रेम करायचं आहे. तेथ प्रियाची परमसीमा. मी मध्यंतरी देखील एका गुरुवारच्या संध्याकाळच्या केंद्रात या विषयावर बोललेलो होतो. तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, जो भेटत खेवो आटे डिंडिमा संसारिक, हे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. प्रिय गोष्टींमधली परमसीमा जर काही असेल तर आत्म्याला माऊली असं म्हटलेलं आहे, माऊली आत्मा. माऊली आत्मा म्हणजे प्रतिपालन करणारा आत्मा. आपला आत्मा आपली माऊली आहे, तो आपल्याला सांभाळतो आहे, तो आहे म्हणून आपण आहोत, तो आतून आपल्यावर प्रेम करतो आहे. आपलंही देहानी त्याच्यावर प्रेम आहे. जसं सापडलो एकामेका जन्मोजन्मी नोहे सुटका म्हणतात तसं प्रकृतीचं आणि आत्म्याचं आहे. तरी देखील एकूण थाट हा आत्म्याचा माऊलीसारखाच आहे. ती सांभाळते, ती पालन पोषण करते. जसं मनुष्याच्या जन्मापासून अगदी नवजात अर्भक तेव्हापासून हा माऊली आत्मा बरोबर असतो. याच्या सोबतीने याच्या संगतीने संस्कार होतात मनावर, याच्या सोबतीने याच्या संगतीने देह मोठा होतो, याच्या सोबतीने याच्या संगतीने याच्या कृपेने याच्या अनुग्रहाने बुद्धीला देखील सामर्थ्य प्राप्त होतं, बुद्धी सुसंस्कारित होते, आपण स्वतः परिपूर्ण असतो, पण त्याची आणि आपली भेट होत नाही. ध्यानाने हा माऊली आत्मा प्राप्त होतो आणि जसा आपल्याला आपला आत्मा माऊली समान आहे तसा आत्माच मुळात माऊली समान आहे हे लक्षात ध्यानानंतरच येतं. जगदंतरीचे दर्शन बरे पाहणे हेची ध्यान म्हणजे काय? सर्व जगताच्या अंतरी भरून राहिलेल्या बीज तत्वाचा, मूळ तत्वाचा दर्शनाचा विचार हा याचा बुडाशी आहे. आणि लक्षात येतं की आपल्याला जसा आपला आत्मा सांभाळतो आहे तसं सर्व प्राणी मात्रांना त्याचा त्याचा आत्माच सांभाळतो आहे. त्या आत्म्याकडे लक्ष ठेवून व्यवहार करणं, अर्थात पश्यामि ते रूपम जनांतरस्थम. हा अभ्यास करताना अडचणी येतील, अडचणी आपल्या स्वार्थबुद्धीच्या नाही दुसऱ्याच्या स्वार्थबुद्धीच्या येतील. हा अभ्यास करताना आपल्या मत्सरबुद्धीच्या नाही साधकांनी सोडून दिली तर, पण दुसऱ्याच्या मत्सरबुद्धीच्या अडचणी जरूर येतील. हा अभ्यास करताना आपल्या कामनेच्या नव्हे पण दुसऱ्याच्या कामनेच्या तरी अडचणी येतीलच. संघर्ष होईल तेव्हा प्रेमभाव कसा टिकून राहील? म्हणून मूळ दृष्टीने दुसऱ्याकडे पाहणं म्हणजे प्रेमभावाचा अभ्यास आहे. बाकीचं जे वर्तन आहे ते वर्तन यथान्याय असेल. तुम्ही जर मालक असाल आणि तुमच्या हाताखाली 10-20 नोकर असतील मला आपल्या केंद्रात येणारे गृहस्थ सांगत होते की मी रोज 2-3 नोकरांना तरी मारत असे. त्यांनी केलेल्या चुकीबद्दल मारायचोच, शिव्या द्यायचो आणि मारायचो, शिवीगाळ करायचो. इतका मी तापट होतो. पण आता तुमच्या केंद्राच्या संस्कारामुळे आपला तापटपणा गेला म्हणाले. पण याच्याही पुढे जायचंय. नुसता तापटपणा गेला ही तर चांगलीच गोष्ट झाली. याचा अर्थ आता ते नोकरांना शिवीगाळ करत नाहीत अथवा मारत नाहीत असा असेल. नोकरांकडून काम तर करून घ्यायचंय. ते काम करून घेताना तुम्ही ज्या पद्धतीने राहायला पाहिजे तसंच राहायचं आहे. आंतरिक भाव तुम्हाला कसा ठेवायचा आहे पारमार्थिक दृष्ट्या, त्याच्या अभ्यासाबद्दल चाललंय. आणि हीही कसरत तुम्हाला करायचीच आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिता हा समदर्शिना. हा पंडित हा सर्वांबद्दल समदर्शीन असतो. दर्शीन असा शब्द वापरलाय, वर्तीन असा शब्द नाही वापरलेला. घरापासून सुरुवात करायला हरकत नाही. आपल्यापासून सुरुवात करायला हरकत नाही. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ही आत्मनो बंधुः. समजलं पाहिजे की या विचाराने आपल्या आत्म्याचा घात आहे हा विचार नाही करायचा. समजलं पाहिजे की या आचाराने आपल्या आत्म्याचा घात आहे हा आचार नाही करायचा. समजलं पाहिजे की हे वाचन नाही करायचं. समजलं पाहिजे की ही चित्र नाही पाहायची, यांनी माझा घात आहे. हे तुम्ही तुमच्या आत्म्यावर केलेलं प्रेमच आहे. आणि बघा तुमचा आत्मा त्याला कसा प्रतिसाद देतो, शांतीच्या रूपाने, समाधानाच्या रूपाने, आनंदाच्या रूपाने. आता मी टीव्हीवर थोडा वेळ टीव्ही लावला होता घरी, तर गुजरात मधल्या माता काय नाव आहे त्यांचं, निर्मला निरुमा, माता निरुमा म्हणून त्यांची प्रश्नोत्तर लागली ती. मी तर आतापर्यंत हे 2-3 पाहिलं, पण इतकं शांत बोलणं मी कधी कोणाचं पाहिलं ऐकलं नव्हतं. किती शांतपणाने त्या बोलतात, मी इतका चकित झालो ते पाहून. आणि एक वडील विचारत होते की माझी मुलगी 5 वर्षापूर्वी ठीक वागत होती, पण 5 वर्षापासून तिच्यात एवढा फरक पडलाय. आता ती 20 वर्षांची झाली आणि तुमच्या आश्रमात येऊन राहिलेली आहे. नुकतीच आली, ती आली म्हणून आम्हाला यायला लागलं. तिच्या पाठोपाठ कुठं गेली, काय गेली, आणि तुमच्याकडून देखील बोलावणं आलं म्हणून मी इथं आलेलो आहे. पण ती नीट वागत नाही, आमचं नीट ऐकत नाही. आम्ही म्हणू तसं तिने वागावं अशी आमची अपेक्षा आहे. त्या म्हणाल्या की याच्याही पुढे जाऊन तिचं म्हणणं काय आहे हे कधी तुम्ही समजून घेतलंय का? कारण मी घेतलंय पहिल्याच दिवशी, ती आलेली आहे मला माहितीये. तर ती मुलगी बोलायला लागली. ते काश्मीर मधलं कुटुंब पुण्यातच येऊन राहिलेलं आहे आणि आता त्या आश्रमात गुजरातमध्ये जाऊन ते तिथला संवाद ते दाखवत होते. तर ती म्हणाली की हे सतत एकमेकांशी आई वडील भांडत असतात घरात, आम्हाला अतिशय असुरक्षित वाटतं, आमचा थोडाही विचार हे करत नाहीत, हे जसे म्हणतील तसं आम्ही ऐकावं अशी यांची इच्छा असते. अनेकांची घरं अशी नाहीयेत असं मी पाहिलेलं आहे. हे सतत रागावलेले असतात असं ती वडिलांबद्दल तक्रार करते आहे. आणि त्या म्हणतात की बघा तुमची मुलगी तुमच्याबद्दल काय म्हणते. तर ते म्हणतात की मी नाही, माझी बायको माझ्याशी भांडते. तुमची बायको ही इथं आलेली आहे, ती काय म्हणते ते पाहू. तर बायको म्हणाली की लग्न झाल्यापासून यांनी यांच्या आई वडिलांचं देखील अजिबात काही केलं नाही. आई वडिलांशी हे भांडून पुण्याला निघून आले. माझी अशी इच्छा आहे की सासू सासऱ्यांचं प्रेमाने करावं, पण हे करत नाहीत. आणि तिथून भांडून इथं आले तर आता ते आमच्याशी भांडायला सुरुवात करतात. भांडणं हा यांचा स्वभाव होऊन गेलेला आहे. प्रेमभावाशी खूप खूपच संबंध आहे या प्रश्नोत्तरांचा. त्या असं म्हणाल्या की इतरांच्या जवळ आहे, पण तुमचं तुमच्या जवळ काय आहे काय नाही याचा कधीतरी तुम्ही विचार केलाय का? पण या प्रेमभावाची सुरुवात मात्र ध्यानाने होईल हे लक्षात घ्या, नामानी होईल हे लक्षात घ्या, प्रार्थनेनी होईल हे लक्षात घ्या, पूजेनी होईल हे लक्षात घ्या. आणि मग नंतर कर्माच्या वेळेला तीच पूजा तुमचे जे क्लायंट आहेत त्यांची करायची आहे. त्यांना लुबाडायचं नाहीये, त्यांना सर्व्हिस तर द्यायची आहे, योग्य तो नफा घ्यायचा आहे या स्थिर बुद्धीने, नाहीतर वैश्यवृत्तीला परमार्थ अवघड आहे. स्त्रिया हा वैश्या हा तथा शूद्रा हा स्वार्थ बळावतो म्हणून अवघड आहे. प्रेमभाव राखून जर व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला फार बदलायला लागेल. म्हणून मी म्हटलं की द्वेषबुद्धी, मत्सर बुद्धी, स्वार्थ बुद्धी अशा द्वैत भावना प्रकर्षाने निर्माण करणाऱ्या गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत प्रेमभाव कठीण आहे, भय देखील. त्यांनी पुढे विचारलेलं आहे की सद्गुरूंवर प्रेम कसे करावे. सद्गुरू ही तुमच्या दृष्टीने आदर्श मूर्ती आहे. कोणीतरी आदर्श आपल्याला हवा असतो आपला मार्ग चालण्यासाठी. सद्गुरू हा बाहेरचा आदर्श आहे, पण तो अशा करता आहे की तुम्हाला तुमचं अंतर घडवायचं आहे, अंतःकरण घडवायचं आहे, तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. म्हणून बाहेर सद्गुरू आहेत. तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे म्हणून बाहेर पांडुरंगाची मूर्ती आहे. ती पांडुरंगाची मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी. ते सत्स्वरूप आहेत, ज्ञान स्वरूप आहेत, गगनालाही प्रावरण असणारे असे व्यापक आहेत. हा खरा आदर्श आहे. तुम्हाला तुमचं अंतःकरण सत्य बनवायचं आहे, ज्ञानमय बनवायचं आहे, गगनालाही गवसणी घालेल इतकं व्यापक बनवायचं आहे. पण असं करण्यासाठी देहवान असणाऱ्या तुम्हाला कुठल्या तरी प्रतीकाची आवश्यकता आहे. म्हणून सद्गुरू आहेत, म्हणून पांडुरंग आहे, म्हणून श्रीराम आहे, म्हणून श्रीकृष्ण आहे. म्हणून सद्गुरूंकडे कायम देवस्वरूपाने पाहावं. तुमच्या अंतःकरणात असलेलं तुमचं ध्येय गाठण्यासाठी म्हणून त्यांना देवस्वरूपात पाहावं. तिथं संशय झाला की तुमच्या अंतःकरणात संशय निर्माण होतो. तुम्हाला तिथं दगड वाटला पंढरपूरला की तुमचं अंतःकरण दगड बनत. बाहेर काही करायचं नाहीये. बाहेर ती केवळ आदर्श मूर्ती आहे, घडायचंय तुम्हाला. पण त्याकरता कोणाला तरी असं बनवणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला असलेल्या चांगल्यात चांगल्या पर्यायाकरता सद्गुरू समोर आहेत. कारण असा आदर्श बाहेर केवळ त्यांच्या रूपाने तुम्हाला दिसतो आहे, बाकी कोणी अशी व्यक्ती नाहीये. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी देखील दोष पाहण्याच्या ऐवजी त्यांच्या ठिकाणी देवत्वानी पाहणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तात्यासाहेब केतकर काही काळ बदली निमित्ताने पुण्याला येऊन राहिलेले होते. मी मध्यंतरी आठवणी वाचत होतो. त्यांनी कोणाला तरी सांगितलं, तुम्हाला देव पाहायचा आहे का? सोपं आहे, एसटीचं तिकीट काढा, गोंदवल्याला जा, तुम्हाला देव दिसेल. म्हणजे सद्गुरूंकडे ते देव भावनेने पाहत होते. सद्गुरूंनाही एक प्रकृती असेल, पण त्याच्याशी तुमचा संबंध नाहीये. तुम्हाला तुमच्या अंतर्मूर्तीशी संबंध आहे, तुम्हाला तुमची मूर्ती घडवायची. म्हणून सद्गुरूंवर देव भावनेने प्रेम करायचं आहे. हे प्रेम करताना तुम्हाला निष्ठेची आवश्यकता आहे, श्रद्धेची आवश्यकता आहे, विश्वासाची आवश्यकता आहे. असं एक ठिकाण पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही बुद्धी देखील बाजूला काढून ठेवली पाहिजे. त्यांच्याकडे यायच्या आधी मात्र बुद्धी वापरून या. त्यांची पारख करताना मात्र बुद्धी वापरा. तुम्हाला जी बुद्धी असेल ती. त्यांचं सांगणं एकदा मान्य झाल्यानंतर, पटल्यानंतर एक ठिकाण तरी असं असायला पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही बुद्धी नाही चालवत, आर्ग्यू नाही करत, वाद नाही घालत. कारण हे आर्ग्युमेंट तुमचा अहंकार वाढवणार असतं. तुम्हाला तुमचा अहंकार टाकायचा आहे. सगळं आत घडणार आहे तुमच्या. त्यांना फरक पडत नाही तुम्ही त्यांना आडवं लावल्यामुळं, पण तुमचं अंतःकरण आडवं लावायची सवय लागणार होतं. म्हणून तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यांच्या दर्शनाने पुण्य प्राप्त झालं असा भाव ठेवा. त्यांच्या स्पर्शनाने आपण कृतार्थ झालो असा भाव ठेवा. त्यांच्या बोलण्यातून आपले संदेह नाहीसे होऊ देत. तद्विद्धी प्रणिपातेन, प्रणिपात याचा अर्थ शास्त्रीय अर्थ असा आहे की उदाहरण सांगताना म्हणतात की सोन्याचा दंड, राजदंडासारखा दंड, सोन्याचा, सुवर्णाचा. आपण कल्पनाच करायची, कारण प्रत्येकाच्या घरात जास्तीत जास्त 200-300 ग्रॅम, 350-400 ग्रॅम असं सोनं असतं. 500 ग्रॅम, किलो, खूप खूप श्रीमंत असाल तर 2 किलो. कारण मग खूप श्रीमंत मनुष्य आपली इन्व्हेस्टमेंट सगळी समान ठेवतो. सोन्यातच सगळे कशाला घालवा असं म्हणतो, एकाच ठिकाणी नकोत. म्हणून जास्तीत जास्त किलो. पण सोन्याचा सुवर्णाचा दंड हा फार वजनाचा असेल, खूपच वजनाचा असेल. मला माहित नाही किती वजन असेल त्याचं, पण सोनं हा सर्वात जड धातू असल्यामुळं सुवर्णाचा दंड असा उभा केलेला जर सोडला, त्याचा आधार काढला, तर तो त्याच्या अंगभूत वजनामुळं फार वेगाने पडतो. अॅल्युमिनियमचा दंड आणि सुवर्णाचा दंड एकाच आकाराचा, पण वजनाचाच असा फरक असतो, पोलादापेक्षाही जास्त. म्हणून तो जास्त धाडदिशी पडतो. प्रणिपातामध्ये तो अर्थ आहे. हा प्रणिपात हा लक्षणेनी आहे. तुमचं डोकं नाही आपटून घ्यायचं. तुमची बुद्धी अशी धाडदिशी पडली पाहिजे. जास्त बुद्धिमान कदाचित असाल तरी देखील, कारण तुमच्या अहंकाराच्या जाण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. जसे दासगणू महाराज अनंतरावांना म्हणाले, वरदानंद भारती नंतरचे, की आतापर्यंत मला जमलं बाबा तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला, पण तू फार बुद्धिमान आहेस. एखाद वेळेला मी निरुत्तरही होईन असा प्रश्न तू विचारशील, पण तुझी जी बुद्धी आहे ती शास्त्र कशी खोटी आहेत हे सिद्ध करण्याकरता नको लावूस. शास्त्राच्या समर्थनार्थ जरा बुद्धी वापर. याला प्रणिपात म्हणतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन, ते विचारतील त्याला पूरक प्रश्न म्हणजे परिप्रश्न, आडवे प्रश्न म्हणजे नाही. त्यांना अधिक बोलतं करण्यासाठी त्यांच्याकडून अधिक उत्तम खुलासा करून घेण्यासाठी म्हणून. आणि सेवया आणि सेवा परिप्रश्नानी पूरक प्रश्नांनीही प्रेम व्यक्त होतं, प्रणिपातानीही प्रेम व्यक्त होतं, श्रद्धा व्यक्त होते आणि सेवेनीही प्रेम व्यक्त होतं. श्रद्धा तर व्यक्त होतेच. तसं तुम्ही पहा की एकाच वस्तूला वेगळी वेगळी नावं जशी असावीत किंवा एकच दरी वेगवेगळ्या ठिकाणाहून पहावी पर्वताच्या, तसे हे सगळे शब्द आहेत. श्रद्धा, प्रेम, समाधान, आनंद, एकाच वस्तूचं विविध ठिकाणाहून दर्शन. हे सर्व सद्गुरूंच्या ठिकाणी असावं. असं जर आपण केलं तर समर्थ म्हणतात मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. त्यांनी असं म्हटलंय सद्गुरूंच्या सगुण रूपाबरोबरच त्यांचे निर्गुण स्वरूपही असते असे म्हणतात. त्यांच्या सगुण रूपाबरोबरच निर्गुण स्वरूपही असते असे म्हणतात. त्यांचं सगुण रूप, सगुण हे त्या मनाने खूपच वरवरची गोष्ट आहे, निर्गुणच अधिक आहे. आणि सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये एक अव्यक्त देखील आहे, ते निर्गुण नाहीये पण सगुणासारखं प्रगट दिसत नाही. जसं सद्गुरु दिसतात गोंदोलेकर महाराज, सावळा वर्ण, स्थूल शरीर, किंचित सुटलेलं पोट, टक्कल, अत्यंत प्रशांत असा चेहरा, नेहमी आनंदी स्वरूप, आनंद अत्यंत किडकिडीत. नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखा प्रसन्न चेहरा, बोलणं अत्यंत हळू, आहार कमी, प्रत्येकाचा एक वेश. आता सिद्धारूढ स्वामीजींचा अभंग आपण ऐकला तर काया अत्यंत रोड असं वर्णन केलेलं आहे. असं हे सगुण रूप असणारच प्रत्येकाचं. तसंच सगुण रूपाच्या बरोबर चिकटलेलं म्हटलं तर सगुण पण अव्यक्त असंही एक स्वरूप आहे, ते म्हणजे मन सद्गुरूंचं. हे निर्गुण नाहीये पण सगुण म्हणून दृष्टोत्पत्तीस ही येत नाही. बुद्धी, चित्त, अंतःकरण या अव्यक्त गोष्टी आहेत. जसा एखादा हिमनग आपण पाहतो, हिमनग पाहतो तेव्हा त्याला पाहणं असं म्हणणं म्हणजे जवळपास पाहणं या शब्दाची चेष्टाच ठरेल. कारण असं म्हणतात की फक्त एक सप्तमांश भागच वर दिसलेला असतो प्रगट, आणि अप्रगट खूपच मोठा असतो, सात अष्टमांश. तसं जेव्हा तुम्ही मला पाहता तेव्हा तुम्ही अगदीच थोडं काहीतरी पाहता. तेच की डोळे कसे आहेत, वर्ण कसा आहे, उंची केवढी आहे, मग बोलतात वगैरे कसे, अशा प्रकारे खूपच थोडं. आणि तुम्ही पाहू शकत नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत. जसं माझे विचार तुम्ही पाहू नाही शकत, माझं मन तुम्ही पाहू नाही शकत, माझं चित्त तुम्ही पाहू नाही शकत. मी अंतरंगात किती सखोल आहे अथवा उथळ आहे तुम्हाला पाहिल्यावर कळत नाही, मग नंतर लक्षणाने ते कळायला सुरुवात होते. बोलायला लागलं की मन कळतं, बुद्धी कळते, या गोष्टी निराळ्या. पण अव्यक्त गोष्टी देखील एका व्यक्तीच्या दर्शनात खूप असतात. हेही सगुण रूपातच येतं पण अव्यक्त आहे आणि निर्गुण आहे. निर्गुण याचा अर्थ व्यक्त अव्यक्ताच्याही पलीकडं, गुणातीत, जिथं गुणच नाहीत असं, पण अस्तित्व मात्र. जसं एक व्यक्ती केवळ चैतन्यामुळं आहे, ते चैतन्य कोणाला दिसत नाही, तसंच सद्गुरूंचं, पण त्यांना त्यांच्या अव्यक्त स्वरूपाचा बोध असतो. सद्गुरूंच्या सगुण रूपाबरोबरच त्यांचे निर्गुण स्वरूप ही असते, असतेच, प्रत्येकाचंच असतं. सगुण रूप असतं आणि निर्गुणाच्या आधारावर तर असतं. निर्गुणाच्या आधारावर सगुण कार्यरत असतं, अव्यक्ताच्या आधारावर व्यक्त व्यवहार करत असतं. या जगताच्याही बुडाशी अत्यंत अव्यक्त असं तत्व आहे. त्या अव्यक्त तत्वाच्या ठिकाणी सर्वांचं सामंजस्य आहे, किंवा सर्व त्या ठिकाणी एक होऊन जातात. तसं त्या निर्गुण तत्वाच्या ठिकाणी आपण सर्व एकच आहोत. सद्गुरूंना त्याचा पत्ता लागलेला आहे. सद्गुरू ते ओळखून आहेत. सद्गुरू तिथपर्यंत पोचलेले आहेत. ते असं म्हणतात की आम्हाला अजून त्याची पुरेशी ओळख झालेली नाही, त्या निर्गुण रूपाची. सद्गुरूंच्या निर्गुण रूपाची ओळख आणि तुमच्या निर्गुण रूपाची ओळख हे वेगवेगळे नाहीत. समर्थ म्हणतात, ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ओवळे, ऐसे तेथे असे चिना. ते मात्र अत्यंत एक आहे. स्वरूप हे मात्र एकच आहे. आचार्य गंगेच्या घाटावर असताना एकदा भगवान शिव हे शूद्राच्या रूपाने काय, ज्या जाती असतील त्याचा इथं संबंध नाही, कृपा करून लक्षात घ्या, पण जनावर ओढून नेणारा जो असतो त्याला काय जी जात असेल, अशा कुठल्या तरी जातीच्या रूपाने भगवान शिव तिथं उपस्थित झाले आणि आचार्यांच्या मध्ये आले. तर आचार्य बाजूनी जायला लागले तरी देखील तो माणूस आचार्यांच्या आडवा तसाच उभा होता. तेव्हा आचार्य म्हणाले की हे काय त्यांनी शब्द वापरला असेल, हीन जातीच्या अशा माणसा, मी स्नान संध्या करून आलेला शुचिर्भूत ब्राह्मण आहे, मला तू वाट दे, तुला समजत नाही का, असं आचार्य म्हणाले. या अर्थाचं आचार्य बोलले त्याच्याशी. तेव्हा तो असं म्हणाला की मला तुमचं हे बोलणं आश्चर्यकारक वाटतं आहे. कारण ज्या तत्वाचं तुमचं शरीर बनलेलं आहे, त्याच पंचतत्वांचं माझंही शरीर बनलेलं आहे, आणि ज्या तत्वाच्या अधिष्ठानावर तुमचं शरीर चालतं बोलतं आहे, त्याच तत्वाच्या अधिष्ठानावर माझंही शरीर चालतं बोलतं आहे. त्यामुळं माझ्या पंचभूतिक देहाच्या अथवा चैतन्याच्या कोणत्या स्पर्शाने तुम्हाला विटाळ होईल हे कृपा करून मला सांगा. तेव्हा आचार्यांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला आणि असं म्हणाले की असं ज्ञान असणारा शिवच आहे अशी माझी धारणा आहे, आणि शंकर तिथं प्रगट झाले अशी कथा आहे. त्यामुळं सद्गुरूंचं सगुण रूप देखील तुमच्या सगुण रूपासारखं पंचभौतिक आहे, आणि त्यांचं निर्गुण रूप तिथं तर सर्व समानच आहेत. म्हणून मी सांगितलं की सद्गुरू हे केवळ आदर्श मूर्ती आहे. तुम्हाला तुमच्या आत जो बोध होणार आहे तिथं सद्गुरूंची भेट होते, याचा अर्थ तुम्ही त्या निर्गुण स्वरूपाशी तदाकार होऊन जाता, एकरूप पावता. तिथं द्वैत नसतं. तिथं सद्गुरूंच्या निर्गुण स्वरूपाशी मी एक झालो असा भाव नसतो, तर स्वरूपाशी एक झालो असा भाव असतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याची त्या निर्गुण स्वरूपाची पुरेशी ओळख झालेली नसताना देखील त्या निर्गुण रूपावर देखील आम्हाला प्रेम करता येईल का आणि कसे. तुम्ही कोणाही व्यक्तीवर प्रेम करता? तेव्हा भले त्याच्या नामरूप वर्ण आकारामुळे प्रेम करत असाल, पण त्या प्रेमाचं खरं कारण हे त्याच्या आतलं चैतन्यच असतं. नवारे पत्युहू कामाय पतिही प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिही प्रियो भवती. पती हा पती करता प्रिय नसतो, तर आत्म्याकरता प्रिय असतो. याचा अर्थ आपल्या आत्म्याकरता पती प्रिय असतो, किंवा पतीच्या आत असणाऱ्या आत्म्याकरता आपल्या आत्म्याला पती प्रिय असतो. पतीच्या आतून ते चैतन्य निघून गेलं तर अगदी पत्नी असली आणि तो रूपवान पती असला तरी देखील ती म्हणते की बाहेर लवकर न्यायला पाहिजे, बाहेर काढा आता यांना, काहीतरी कॉम्प्लिकेशन्स व्हायची यांच्या देहात, नंतर किडे वगैरेच पडायचे ना, खराबच होणार देह. म्हणून सगुणावर असलेलं प्रेम देखील निर्गुणाकरता आहे असं लक्षात घ्या, आत्म्याकरता आहे. नवारे पुत्राय कामाय पुत्राहा प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पुत्राहा प्रियो भवती. पुत्रावरचा आनंद आहे तो पुत्राचा आनंद हा आपल्या आनंदाकरता आहे, हा त्याचा पहिला अर्थ आहे. आत्मनस्तु कामाय, मला आनंद आहे म्हणून पुत्र प्रिय आहे, असा एक अर्थ तर निष्पन्न होतोच जो नेहमी सांगितला जातो. पण पुत्राच्या आत असणाऱ्या आत्म्याकरता देखील पुत्र प्रिय आहे, तो जिवंत असल्यामुळं, त्याच्या आत आत्मावर्तन करत असल्यामुळं पुत्र प्रिय आहे. नवारे जायायै ही कामाय जाया हा प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय जाया हा प्रियो भवती. पती पत्नीवर स्वतः करता प्रेम करतो, त्याच्या आत्म्याला बरं वाटतं, त्याच्या आत्म्याची ती गरज असते, अज्ञानाची का असेना पण गरज असते, म्हणून तो पत्नीवर प्रेम करतो. दुसरा अर्थ असा आहे की तिच्या आत्म्याकरता, आत असणाऱ्या चैतन्याकरता तो पत्नीवर प्रेम करतो. सद्गुरूंच्या म्हणून कुणाही व्यक्तीवर आपलं प्रेम असतं तर ते आतल्या आत्म्याकरता असतं, आणि सद्गुरूंच्या ठिकाणी जो आत्मभाव असतो तो आत्मभावच आपला आदर्श असतो. असं असल्यामुळं सद्गुरूंवर असलेलं प्रेम हे सर्व प्रेमामध्ये वरिष्ठ असावं असं मी म्हणेन. आता सिद्धारूढ स्वामीजींचा त्यांच्याच शिष्यानं कलावती आई, मला वाटतं त्यांच्या शिष्या, तर कलावती आईंचे पती गेले, मुलं गेली, तर केवळ आत्म्याकरता म्हणून, आत्मज्ञानाकरता म्हणून त्या स्थिर राहिल्या. तो येणारा जाणारा नाही, तो शाश्वत आहे, तो सर्वगत आहे, अशा प्रकारचा बोध सिद्धारूढ स्वामीजींच्या पूर्ण बोधामुळे त्यांना झाला, पूर्ण बोधाच्या स्पर्शामुळे त्यांना झाला. म्हणून सद्गुरूंच्या निर्गुण स्वरूपावर केलेलं प्रेम तुम्हाला संत बनवतं. संत बनवतं याचा अर्थ तुम्ही शाश्वताच्या बोधावर येता, संत याचा अर्थ शाश्वत. म्हणून सद्गुरूंच्या निर्गुण स्वरूपाबद्दल आम्हाला माहीत नाही असं तुम्ही म्हणता, तुमच्या मुलाच्या निर्गुण स्वरूपाबद्दल तरी तुम्हाला काय माहीत असतं? तुम्हाला माहितीये की आज चैतन्य आहे, त्या चैतन्याकरता तुम्ही सर्वत्र प्रेम करता, ते चैतन्य त्यांनी जाणलेलं आहे, आणि ही आदर्श मूर्ती असल्यामुळं तुम्हाला हे सर्व तुमच्या ठिकाणी प्राप्त करायचं आहे. सद्गुरूंचं वैशिष्ट्य असं की ते हे त्यांच्यापुरतं ठेवत नाहीत, तर ते तुमच्याकरताही खुलं करून ठेवतात. तुम्ही देखील साधना करून तिथपर्यंत जाऊ शकता हा दिलासा, हा भरोसा सद्गुरू तुम्हाला देतात. काही गुरु असतात की ते विद्या लपवून ठेवतात, असे गुरु खूप. जितकं शास्त्र सखोल सूक्ष्म तेवढी गुरु काहीतरी विद्या लपवून ठेवतो. शास्त्राचं शिक्षण देताना द्रोणाचार्यांनी एक विद्या अशी होती, एक अस्त्र असं होतं की ते फक्त आपल्या मुलाला आणि अर्जुनाला दिलं, बाकी शिष्यांपासून लपून ठेवलं आणि इतिहासात नोंद नाही एखादा असा असेल की ते कोणालाच दिलं नसेल. काही काही गायक असे असतात की त्यांच्याजवळ असणारं संपूर्ण ज्ञान ते शिष्याला सांगत नाहीत या भीतीपोटी की तो उद्या गायला बसला बैठकीत तर आपल्यापेक्षा चांगला नको गायला म्हणून. तर पुण्यातल्या एका फारच प्रसिद्ध अशा गायकांचं होऊन गेले ते की त्यांचं गाणं देखील बिदागीवर अवलंबून असे. म्हणजे जर बिदागी त्या काळात 1500 असेल तर 1500 रुपयासारखं गायचंय आणि त्या काळात बिदागी 500 असेल तर 500 सारखं गायचंय. आणि शिष्याची देखील वर्षानुवर्ष शिष्य आला तरी विशेष शिकवायचे नाहीतच, फारच थोडं बहुत शिकून त्यांच्याकडून गेले, कोणालाच विद्या दिली नाही. सद्गुरूंचं तसं नसतं हे माल तुम्हाला सांगायचंय. सद्गुरू मुक्त हस्तानी दान देत असतात, त्यांना ही भीती नसते, कारण अद्वैतात भीती नसते. बाकीच्या विद्या या द्वैतामध्ये असल्यामुळं गुरु राखूनच ठेवतो, काहीतरी राखून ठेवतो. तलवार शिकवणारी अशी व्यक्ती एखादा तरी वार, एखादा तरी प्रहार असा राखून ठेवते की तो देत नाही. एखाद वेळेला त्याच्या गुरूंनीही त्याला तो दिलेला नसतो, त्यांनी तो त्याच्या प्रयोगाने सिद्ध केलेला असतो आणि तो कोणाला देत नाही. वेळ आली तर हाच डाव आपल्याला कामाला येणार आहे असं त्याला माहीत असतं. सद्गुरूंवर प्रेम करण्यासाठी म्हणून कितीतरी गोष्टी आपल्याला पुरेशा आहेत. पुरेशा याचा अर्थ पर्याप्त, ऑप्टिमम. त्यामुळं सद्गुरूंच्या सगुण रूपावर देव म्हणून, निर्गुण रूपावर परमात्मा म्हणून आपण प्रेम करावं आणि ते आपल्या ठाई पाडण्याचा निर्गुण स्वरूप रोज आपण अभ्यास देखील करावा. खूप चांगले प्रश्न होते हे. आपल्याला हे सगळं करायचं आहे, सगळं सांभाळायचं आहे असं मी तुम्हाला सांगेन. आपल्याला आपल्या परमार्थाकरता म्हणून आणि अंतरंग परमार्थाकरता म्हणून याचा विचार करणं आवश्यक आहे आणि या दिशेने जाणं देखील आवश्यक आहे. हरि ओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.